नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान या ठिकाणची लष्करी केंद्र, नियंत्रण केंद्र, रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्ध्वस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर परिषदेत देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर योमिका सिंग यांनीही वार्ताहर परिषद घेतली. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यांची सहमती झाली. आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक आज भोपाळ इथं झाली. 2016 केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर आंतरराज्य पाणी सामंजस्यांना बळ मिळालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 19.36% टीएमसी पाणी मिळणार असून मध्य प्रदेशला 11.76% टीएमसी पाणी मिळणार आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 66 पदकांची कमाई करत पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात 24 सुवर्ण, 21 रजत आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. पानिपत, बेल बॉटम, उरी, दंगल, पीके, पावनखिंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं. विक्रम गायकवाड यांना 7 राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.